सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। बेस्ट ऑफ रेड एफएम का बैचलर लेके अभिनीत आपके साथ है। अब यहाँ पे हम बातें करते हैं हफ्ते के पहले दिन की, मंडे की। सोमवार तारीख होती 20 में और इस दिन हमने बात की थी बॉलीवुड के रियल जेंटलमैन सलमान खान की। सलमान खान ची एक मूवी लवकर से थी भारत नावाची, आणि या मूवीचा म्युझिक लॉन्च इव्हेंट आत्ताच झाला होता, ज्या इव्हेंटमध्ये कटरीना कैफ साडी नेसून आली होती। आता झालं काय तर या इव्हेंटमध्ये कटरीना कैफ साडी नेसून आली होती, समोर कॅमेराज होते, पण कटरीनाची साडी ना थोडीशी विस्कटली होती। आता सलमान खानने ते बघितलं आणि त्याने विस्कटलेली साडी नीट केली, कटरीनाच्या ते लक्षातही आलं नाही। आणि मग कटरीनाने ते पाहिलं, सलमानने तिला सांगितलं की तुझी साडी विस्कटली होती, आणि कटरीनाच्या मनामध्ये मे बी सलमान खानबद्दल खूप जास्त रिस्पेक्ट आला असेल, उसको लगाव की भाई ये तो रियल जेंटलमॅन आहे। आणि सलमान खानने ते बऱ्याच वेळेला यु नो सिद्ध पण करून दाखवलंय तो रियल जेंटलमॅन आहे म्हणून। सो मी तुम्हाला सोमवारी तेच विचारलं होतं की तुमच्या लाईफमधला रियल जेंटलमॅन कोण आहे, ज्याने तुमची मदत केली होती, तुमची हेल्प केली होती, तुमच्या मदतीला तो धावून आला होता। मला खूप सारे कॉल झाले होते, त्यातला एक बेस्ट कॉल मी तुम्हाला ऐकवतोय थोड्या वेळामध्ये। डोंट गो एनीवेअर, सुनते रहो 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।